हे एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो, नमस्कार श्रोते हो, श्रोते हो जीवन ज्योति या कार्यक्रमात आपला हार्दिक स्वागत। कार्यक्रमाविषयीचे प्रेम जे आपण पत्राद्वारे SMS द्वारे कळविता त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत।
श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत सुमधुर गीत, बाळ मित्रांसाठी गोष्ट आणि पवित्र शास्त्रावर आधारित संदेश।
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या सुमधुर गीताने। या सुमधुर गीतानंतर ऐकवत आहोत एक गोष्ट।
मेरे दीन जहाले लीन तुझा चरणी, मेरे दीन जहाले लीन तुझा चरणी, मेरे दीन जहाले लीन तुझा चरणी। अपुला प्रभो दुखाशी, देमला लाभ अपुला प्रभो दुखाशी, हा लाभ लोभ कवी सकल अनिष्टाशी, हा लाभ लोभ कवी सकल अनिष्टाशी, सकल अनिष्टाशी। मेरे दीन जहाले लीन तुझा चरणी, मेरे दीन जहाले लीन तुझा चरणी। खरा सुख कंद तू समम माय, तव छंद खरा सुख कंद तू समम माय, तू बाप सखा तू तूच बंधुराय, तू बाप सखा तू तूच बंधुराय, तूच बंधुराय। मेरे दीन जहाले लीन तुझा चरणी, मेरे दीन जहाले दीन तुझा चरणी, मेरे दीन जहाले लीन तुझा चरणी, रे लीन तुझा चरणी, लीन तुझा चरणी।
श्रोते हो, आपण ऐकत आहात आमचा जीवन ज्योती हा कार्यक्रम,
पवित्र शास्त्रावर आधारित आजचे प्रवचन।
श्रोते हो, मी पास्टर सचिन गवई तुम्हा प्रत्येकांच्या आजच्या आध्यात्मिक सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे। श्रोते हो, ह्या जगामध्ये दोन महान असे लोक होऊन गेलेले आहेत आणि आहेत की ज्यांच्याविषयी आपण नेहमी आपल्या मनामध्ये आदर बाळगत असतो, एक तर गुरु आणि दुसरा म्हणजे शिष्य। हे असं नातं आहे की जे जगाच्या सगळ्यात महत्त्वाच्या नात्यांपैकी एक नातं गणलेलं जातं। गुरु आपल्या शिष्यांना समाजामध्ये तरबेज होण्यासाठी प्रत्येक गोष्टी शिकवित असतो आणि शिष्य त्या प्रत्येक गोष्टी आत्मसात करत असतो आणि आपल्याला आपल्या गुरुच्या समान होण्याचा नेहमी तो प्रयत्न करत असतो आणि त्यामध्ये तो नेहमी प्रयत्नशील असतो। हे तर झालं जगिक गोष्टींच्या विषयी की ज्याविषयी आपण खूप खबरदारगी बाळगत असतो, परंतु आध्यात्मिक गोष्टींच्या विषयी काय? आज आपला आध्यात्मिक गुरु कसा आहे, त्याचं स्वरूप कसं आहे आणि त्यानुसार आपली जीवनशैली कशी आहे? चला तर श्रोते हो, अशाच काही प्रश्नांची उत्तरे आज आपण बघूयात आणि एका अशा व्यक्तीविषयी आपण बघूत की जो शिष्य नव्हतात तरीही पण त्याने शिष्यत्वाची कसोटी ही पूर्ण केलेली आहे. आणि म्हणूनच आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग निवडलेला आहे तो मार्कृस शुभवर्तमान याचा 15वा अध्याय 42-47 वचन आहे. आणि आजचा संदेश आहे योसेफ एक गुप्त शिष्य. चला तर श्रोते हो आपण आपले पवित्र शास्त्र उघडूयात आणि आजच्या संदेशावरती मनन आणि चिंतन करूयात. या वचनामध्ये येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर आपले जीवन दिले आहे. त्याचे तुटलेले रक्ताळलेले शरीर निर्जीव आणि मृतावस्थेत लटकले आहे. गर्दी निघून जाते. त्याची आई मरिया आणि योहान त्यांच्या मृत्यूचे दृश्य सोडून जातात. सैनिक कॅलवरीवर सोडण्याच्या तयारीत आहेत. मृत्यू वेदना आणि दुःखांचे ते दुःखद दृश्य आहे. कॅलवरीच्या त्या अंधकारमय क्षणाच्या अंधारातून एक शूर आत्म्याचा प्रकाश पडला. तिथल्या सर्व लोकांपैकी एक माणूस स्वतःला प्रभू येशूशी ओळखण्यास तयार होता. एक मनुष्य प्रभूच्या शरीरावर दावा करण्यास आणि सेवा करण्यास तयार होता. याच माणसाचा आज आपण एकत्र विचार करायचा आहे. अरिमथियाच्या योसेफचे शौर्य या वयोगटातील विश्वासणाऱ्यांसाठी एक आवाहन आहे. त्याची वीर कृत्य आपल्याला बोलवतात आणि आपणही येशू बरोबर आपली भूमिका घ्यावी अशी मागणी करतात. आज मला योसेफ एक गुप्त शिष्य याबद्दल प्रचार करायचा आहे. मला योसेफचे पात्र बघायचे आहे. योसेफचे लपोईने आणि योसेफचे धैर्य या महामानवाच्या जीवनातील ही वैशिष्ट्ये तुम्ही तुमच्याशी बोलून द्यावीत आणि परमेश्वरासोबत चालण्यासाठी तुम्हाला आव्हान द्यावे अशी माझी इच्छा आहे. त्यामधला पहिला मुद्दा आहे योसेफचे चरित्र. चारही शुभवर्तमान लेखक आपल्याला योसेफ नावाच्या माणसाबद्दल सांगतात. त्याच्या वर्णनातून चारित्र्य आणि सचोटीचा माणूस दिसून येतो. योसेफचे एक पात्र अभ्यासासारखे आहे. त्यामधला पहिला मुद्दा आहे तो अरिमाथिया नावाच्या ठिकाणचा होता. जुन्या कराराच्या काळात शहराला रामा किंवा रामहथाई नो झिम असे म्हणतात. हे यरुश्लेमच्या वायव्येस 20 मैलावर स्थिर होते आणि तेथे संदेष्टा शमुएल पहिल्या शमुएल मध्ये सांगितलेला आहे 1:1 ते मूळ गाव होते. तो एक श्रीमंत माणूस होता. मत्तयकृत शुभवर्तमानचा 27वा अध्याय 5 वचन. यरुश्लेम जवळच एक महागड्या बागेची कबर खरेदी करण्याची त्याची क्षमता हे दर्शविते. त्याला चांगला आणि न्याय माणूस म्हटले जाते. लोककृत शुभवर्तमानचा 23वा अध्याय 56वा वचन. चांगला या शब्दाचा अर्थ तयार असणे आहे. योसेफ असा माणूस होता ज्यावर गणला जाऊ शकतो. तो सचोटीचा माणूस होता. न्याय या शब्दाचा अर्थ असा होतो तो सरळ होता. तो एक असा माणूस होता ज्याने त्याच्या क्षमतेनुसार देवाच्या वचनाचा सन्मान केला. योसेफ चांगला नैतिक स्वभावाचा होता आणि त्याचे एक उत्कृष्ट धार्मिक उदाहरण मांडले. त्याला माननीय सल्लागार म्हणतात. मार्कृत शुभवर्तमानचा 15वा अध्याय 43वा वचन. सल्लागार या शब्द आपल्याला सांगतो की योसेफ न्यायसभेचा सदस्य होता. ही 70 संसदीय संस्था यहुदी सर्वोच्च सत्ताधारी संस्था होती. यहुदी धर्मात आणि सामाजिक जीवनाच्या सर्व बाबतीत त्याच्याकडे अंतिम शक्ती होती. ते प्रचंड शक्तिशाली पुरुष होते. हेच शरीर होते ज्याने येशूला मृत्यू दंड दिला होता. माननीय या शब्दाचा अर्थ तो चांगल्या स्थितीत होता. तो एक प्रभावशाली आणि आदरणीय पुरुषांच्या त्याच्या आणि त्या शरीराचा सदस्य होता. अक्षरशः योसेफने नेत्यांमध्ये एक नेता होता जो परुषी सदुकी आणि शास्त्री यांच्याकडून सुप्रसिद्ध आणि आदरणीय झाला असता. तो देवाच्या राज्याची वाट पाहत होता. याचा अर्थ असा की योसेफ शिमोन आणि आंद्रियाप्रमाणेच ज्याने येशू लहान असताना मंदिरात आपल्या विश्वासाची कबुली दिली होती. लुकृत शुभवर्तमानचा 2:22-28 एक खरा विश्वास असलेला माणूस होता. देव योसेफ हा केवळ धार्मिक यहुदी नव्हता. त्याचा खरा विश्वास होता आणि तो मसीहाला शोधत होता आणि पाहत होता. आपण सर्व चांगले आणि न्यायी असू शकतो. आपण पूर्णपणे नीतिमान असण्याच्या अर्थाने कधीही चांगले असू शकत नाही, परंतु आपण योसेफासारखे असू शकतो. प्रत्येक वेळी प्रभूची सेवा करण्यासाठी उपलब्ध आणि तयार असू शकतो. आपण स्वतःमध्ये कधीही न्याय असू शकत नाही, परंतु आपण योसेफाला आवडू शकतो आणि सचोटीचे असू शकतो जे देवाच्या गौरवासाठी स्वच्छ जीवन जगतात. प्रभू येशू ख्रिस्तावर खरा विश्वास ठेवून आपण सर्वजण योसेफासारखे होऊ शकतो. योसेफाला कशाने वेगळे केले ते म्हणजे त्याचा प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वास. त्यामुळेच त्याला त्याच्या आसपास राहणाऱ्या मृत धर्मवाद्यांपासून वेगळे केले. त्यांच्याकडे फक्त त्यांचे संस्कार, त्यांचे नियम आणि त्यांचा स्वधर्म होतात. दुसरीकडे योसेफाला एक जिवंत विश्वास होता ज्याने त्याचे जीवन बदलले. आज तुम्ही लक्षात ठेवा, धर्म आणि सत्कृत्य तुमच्या आत्म्याला कधीही वाचवणार नाहीत, कारण धार्मिकतेच्या कृत्यांमुळे ते येत नाही. इफिसकरास पत्र याचा दुसरा अध्याय 8-9 आणि तिताला पत्र याचा 3 आणि 5 तारण केवळ येशू ख्रिस्ताच्या पूर्ण झालेल्या कार्यावरील विश्वासानेच मिळतो. तारण तेव्हा होते जेव्हा हरलेला पापी पवित्र आत्म्याने येशूकडे ओढवला जातो. योहानकृत शुभवर्तमानाचा 6:44 त्या पाप्याला त्याच्या स्थितीबद्दल जागृत केले जाते, त्याला त्याच्या पापीपणाचे दर्शन घडविले आहे. रोमकरास पत्र याचा 3:23 त्याला देवाच्या पवित्रतेची आणि पापामुळे देवाने मागितलेल्या किमतीची देखील जाणीव करून दिली जाते. रोमकरास पत्राचा 6:23 मग तो पापी कॅल्वरीकडे ओढवला जातो. वधस्तंभावर येशूने त्याच्या पापासाठी दिलेली किंमत तो पाहतो. तो तारणहारा तुटलेला, रक्तस्त्राव, दुःख आणि पापासाठी मरताना पाहतो. मार्कृत शुभवर्तमानाचा 10:45 तो तारणहाराला थडग्यात पुरवलेला पाहतो. तो 3 शक्ती आणि विजयात वाढ होताना पाहतो. पापींना या गोष्टी समजवल्या जातात आणि एकटा येशू ख्रिस्त हाच तारणाचा मार्ग आहे. हरवलेला पापी या गोष्टीवर विश्वास ठेवून विश्वासाने दूर पाहतो आणि तो पापी त्वरित आणि अनंत काळाचे तारण होते. योहानकृत शुभवर्तमानाचा 6:37 आणि रोमकरास पत्राचा 10:13 हे बायबल संबंधीचे तारण आहे. आपण योसेफ कधीच होऊ शकलो नसलो तरी आपण त्याच्यासारखे असू शकतो, जे सर्वात महत्वाचे आहे. त्याच्या चारित्र्याचे चांगले गुण आपल्या जीवनात आपण धारण करू शकतो. आपण कृपेने वाचू शकतो आणि आपण परमेश्वराची सेवा करू शकतो. योसेफची गुप्तता. अमिराथियाचा योसेफ हा एक यहुदी नेता होता, परंतु तो प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारा होता. योसेफ हे सत्य स्वीकारण्यासाठी आला होता की येशू हा बहुप्रतीक्षित मसीहा होता जो येऊन इस्रायलाला वाचवणार होता. योसेफचा येशू ख्रिस्तावर विश्वास कसा आला हे आपल्याला माहिती नाही, परंतु आपण खात्री बाळगू शकतो की त्याला येशू ख्रिस्ताला प्रत्यक्ष भेटण्याची व ऐकण्याची अनेक संधी मिळाली होती. कदाचित त्याला गॅलिलीमधून या कट्टरपंथींचा तपास करण्यासाठी न्यायसभेमध्ये पाठवले असावेत. येशूने देवाच्या येणाऱ्या राज्याबद्दल आणि तारणाच्या मार्गाविषयी शिकवल्याप्रमाणे योसेफने कदाचित ऐकले असावेत. कदाचित योसेफने यहुद्यांच्या मृत धर्माची निंदा करताना येशूला ऐकले असेल. येशूने त्याचे काही चमत्कार केले तेव्हा कदाचित योसेफ तेथे होता. प्रभू येशू ख्रिस्ताने ज्यांना मदत केली आणि सेवा केली अशा अनेक लोकांच्या साक्ष योसेफाने ऐकल्या आहेत, यात काही शंका नाही. एखाद्या गोष्टीमुळे अरिमथियाच्या योसेफला प्रभूवर विश्वास बसला. योसेफ विश्वास ठेवणारा असताना त्याने आपला विश्वास गुप्त ठेवला. योहानकृत शुभवर्तमानाचा 9:19-38 म्हणते, आणि यानंतर अरिमथियाचा योसेफ येशूचा शिष्य होता, परंतु यहुद्यांच्या भीतीमुळे गुप्तपणे त्याने येशूचे शरीर काढून घ्यावे म्हणून पिलाताला विनंती केली. योसेफ विश्वास ठेवणारा होता, पण इतर यहुद्यांना हे कळले तर त्याचे काय होईल याची त्याला भीती वाटली. योसेफने किती काळ येशूवर विश्वास ठेवला हे आम्हाला माहिती नाही, परंतु आम्हाला माहिती आहे की त्याने येशूला मृत्यूदंड देण्यासाठी न्यायसभेच्या प्रयत्नांचा विरोध केला होता. लुकृत शुभवर्तमानाचा 23:91 योसेफ हा श्रीमंत मनुष्य होता, पण तो प्रभू येशू ख्रिस्तासोबत स्वतःची ओळख करून देण्यासाठी किंमत मोजण्यास तयार नव्हता. योसेफमध्ये अनेक प्रशंसनीय गुण होते, परंतु येशूवर आपला विश्वास जाहीरपणे घोषित करण्यात त्याला अपयश आले त्यापैकी एक नाही. त्याच्या जीवनाच्या या पैलूमध्ये योसेफ असा कोणी नाही ज्याचे आपण अनुसरण करू इच्छितो. जर तुमचे तारण झाले असेल, यापुढे शांत भयभीत बसू नका. ज्या देवाने तुम्हाला वाचवले त्या देवासाठी धैर्याने उभे राहा. तुमचे तोंड उघडा आणि तुमच्या जागी मरण पावलेल्या तारणकर्त्याची स्तुती आणि गौरव करा, ज्याने तुमच्या आत्म्याला नरकापासून मुक्त केले, तुमच्या पापाची क्षमा केली आणि तुमचे जीवन बदलले. त्या मोठ्या आवाजात साक्ष द्या. त्याने तुमच्यासाठी जे काय केले आहे त्याबद्दल त्याचा सन्मान करण्यास तत्पर व्हा. आणि त्यानंतरचा मुद्दा पाहू, योसेफचे धैर्य. योसेफने यरुशलेम शहराजवळ एक कबर विकत घेतली होती, जी एका दिवसात पुरण्यासाठी त्याने योजना आखली. खडकात खोदलेल्या थडग्यात खूप महाग होते, फक्त श्रीमंत लोकच तेथे घेऊ शकतात. ही थडगी त्याच्या संपत्तीचे आणि त्याच्या सामर्थ्याचे आणि त्याच्या आयुष्यातील त्याच्या कर्तृत्वाचे पृथ्वीवरील स्मारक असेल. त्या थडग्याची रचना आणि त्याचा गौरव घोषित करण्यासाठी करण्यात आली होती. जेव्हा येशू मरण पावला तेव्हा योसेफने धैर्याने पिलाताकडे येशूचे शरीर मागण्यासाठी गेला. येशू खरोखर मरण पावला आहे हे निश्चित केल्यानंतर पिलाताने योसेफाला मृतदेह दिला आणि त्याने त्याला दफन करण्यासाठी परवानगी घेतली. आणि त्यानंतर जेव्हा येशू मरण पावला तेव्हा त्याची आई आणि थडग्या भोवतीच्या स्त्रिया त्याच्या शरीराला सामोरे जाण्याच्या स्थितीत नव्हत्या. योहान तेथे होता पण तो बहुधा वेशात होता, आणि कारण त्याला यहुदी आणि रोमी लोकांची भीती वाटत होती. प्रभूचे सावत्र भाऊ कदाचित त्याच्या मृत्यूचे साक्षीदार देखील नव्हते. योसेफाला हे माहिती होते की कोणीतरी काही केले नाही, येशूचे शरीर वधस्तंभावरून खाली काढले जाईल आणि कचऱ्या कुंड्याप्रमाणे फेकून दिले जाईल. यहुद्यांनी पिलाताशी आधीच करार केला होता की मृतदेह वधस्तंभावरून खाली काढले जातील. योहानकृत शुभवर्तमानाचा 19:31-34. दुसऱ्या दिवशी वलांडणाचा सण होता आणि पवित्र दिवस उजाळण्याआधी मृतदेह खाली उतरून त्याची विल्हेवाट लावायची होती. म्हणूनच पिलाताने आपल्या सैनिकांना वधस्तंभावर खिळलेल्या माणसांचे पाय तोडण्याचा आदेश दिला. त्यांचे पाय तुटल्यामुळे दोषी पुरुष श्वास सोडण्यासाठी स्वतःला वर लटकू शकत नव्हते. त्या क्षमतेशिवाय ते काही मिनिटातच मरतील. म्हणून सैनिकांनी एक लाकडी तुकडा घेतला आणि निर्दयी वार करून मृतांचे पाय तोडले. तथापि जेव्हा ते येशूकडे आले तेव्हा तो आधीच मेला होता. याची स्पष्टी करण्यासाठी त्यांनी त्याच्या कुशीत भाला घातला आणि पाणी आणि रक्त बाहेर आले. यामुळे मृत्यू घडण्याचे संकेत मिळाले. त्याच्या शरीरातील प्लाझ्मा आणि प्लेट्स आधीच वेगळे झाले होते. आमचा मजकूर असा म्हणतो की योसेफ येशूचे शरीर मागण्यासाठी धैर्यपूर्ण आत गेला. या वाक्यांचा अर्थ असा आहे धैर्यात वाढणे. लक्षात ठेवा, हा मनुष्य येशूचा शिष्य म्हणून उघडपणे आपली भूमिका घेण्यास घाबरत होता. आता येशूला वधस्तंभावर मरताना पाहिल्यानंतर त्याला धीर आला. तो पिलाताच्या उपस्थितीत जातो आणि शरीराची मागणी करतो. पिलाताला आश्चर्य वाटते की तो येशू आधीच मेला आहे. तो शताधिपतीला पाठवतो जो येशू मेला असल्याची स्पष्टी करतो. पिलाताने योसेफाला मृतदेह सोडला आणि तो निकोदेमास यांनी दफनभूमी करण्यासाठी त्या ठिकाणी तयारी करण्यासाठी ते गेले. आणि म्हणूनच आजचा महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की आम्ही पण वेगवेगळ्या स्थरावरती प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य बनू इच्छितो. पवित्र शास्त्र हे शिकवते, परंतु मला भीती वाटते की बहुतेक विश्वासणारे असे जीवन जगत नाही. आम्ही पाहिजे येशूने आपले सर्वस्व आपल्यासाठी दिले, आपण त्याला त्या बदल्यात काय द्यावे. हा संदेश संपवण्याआधी एक गोष्ट आहे, ती म्हणजे की ख्रिस्ताने कोणतेही प्रवचन संपवणे मला आवडत नाही. मला वधस्तंभ पाहणे आवडत नाही. येशू यापुढे वधस्तंभावर नाही आणि तो आता मरणार नाही आणि तो परत येणार आहे. आणि म्हणूनच आज आमची हीच गरज आहे. जर तो तुमच्याशी बोलत असेल तर तुमच्या जीवनातील कोणत्याही क्षेत्राला स्पर्श केला असेल तर त्याच्यासमोर भेटण्यासाठी आणि तो तुम्हाला जे सांगत आहे ते करण्यास तुम्ही तयार आहात का? तुम्ही येशू ख्रिस्ताचे ते शिष्य बनण्यासाठी तयार आहात का की जो योसेफ बनलेला आहे? आणि हे समजण्यासाठी देवबाप आपल्याला सहाय्य आणि मार्गदर्शन करोत. आपण प्रार्थना करू. पवित्र प्रभू, तुझी योजना मनुष्यासाठी महान आहे. प्रभू परमेश्वर पित्या, पुष्कळचे शिष्य पडद्यावरती काम करतात आणि पुष्कळचे शिष्य पडद्याच्या मागे काम करतात, परंतु दोघांचं ध्येय हेच आहे की शुभ वर्तमान गाजवणे. परमेश्वर पित्यात, ज्या प्रकारे योसेफाचा उपयोग तू तुझ्या सेवाकार्यासाठी करून घेतला तसा उपयोग आमचा देखील कर, आणि तू येईपर्यंत आम्हाला तुझ्या विश्वासात टिकून तू ठेव. पुढील वेळ तुझ्या हातात सोपून ही नम्र प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात केलीत म्हणून तो ऐक. आमेन.
आमिष्ट ते मजला वेडा
गेला पुरा जगाला मेला जगात अवघा सुख दुखाचा काला परिविषामृताचा भेदन हो मजबूरला प्रभु माझा दिसतो सकल जगी संचरला हा स्वर्गच अवघा प्रेमानंदे भरला प्रभु जीवन म्हणजे काय समजले जाला हे वेडवू मगडे त्याच मात्र एकाला हा वेडा गेला पुरा जगाला मेला जा म्हणा जा म्हणा जा म्हणा हवे तर प्रभु माझा मम झाला वेडा गेला पुरा जगाला मेला।
श्रोता हो, आपणाला ह्या प्रवचनाद्वारे लाभ झाला असेल असा आमचा विश्वास आहे। तेव्हा आपले अभिप्राय आम्हाला पत्राद्वारे SMS द्वारे जरूर कळवा।
आमचा पत्ता लिहून घ्या, ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ जीवन ज्योती पोस्ट बॉक्स 1446 पुणे 411037 महाराष्ट्र इंडिया। मोबाइल क्रमांक 8010047865 व ईमेल आयडी घ्या MARATHIRSAMC@SUDAVENTIST.org। तसेच आम्ही आपल्या शंकेचे समाधान करण्याचा पूर्ण प्रयत्न करू। शिवाय आपल्या समस्या असतील, प्रार्थनेची गरज असेल, तर आम्हाला पत्राद्वारे अथवा SMS द्वारे किंवा व्हॉट्सअप द्वारे कळवा। आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत।
तर मंडळी, पुन्हा आपली भेट ह्याच वेळी ह्याच मीटर बँडवर। तोवर नमस्कार।